también de su nuevo. Pero a la servanza se traía a que Chicle Gavama de Pailandas, Param Puja, Bhakti Rasamra Swami Maharaj, Aziatikani Alele Ahead, the Bhakti Rasamra Param Puja Bhakti Rasamra Swami Maharaj. इतके व्यस्त आपल्या वेळेमध्ये पण ह्या ठिकाणी त्यांनी आलेले आहेत. तसं परमपूज्य भक्तिराज स्वामी महाराज वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रचार करतात, विदेशमध्ये अमेरिका, लंडन, युरोप अशा वेगवेगळ्या भागामध्ये महाराज प्रचार करतात. आणि तसंच महाराजांचा या ठिकाणी हा मोठा प्रकल्प आहे, गोकुलधाम चिखल्यापासून जवळ आहे 2 किलोमीटरवरती, आपण सर्वांना माहीत आहे. तर महाराजजी ह्या ठिकाणचे अध्यक्ष आहेत, त्याबरोबर बवळा मंदिर टिळकवाडी ह्या ठिकाणी पण जे मंदिर आहे त्याचे पण महाराजजी अध्यक्ष आहेत. आणि आज आपण सर्वांचं हे सौभाग्य आहे की ह्या ठिकाणी महाराजजी आलेले आहेत इतक्या आपला वेळ काढून. तर आपण तीनदा महाराजांचा आभार व्यक्त करण्यासाठी जोरदार दोन्ही हात वरती करून महाराज आभार व्यक्त करायचे आहे. तर सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा आणि जोरदार मला महाराजांची प्रार्थना स्वागत करायचं. हरी वो हरी वो हरी वो. आता महाराजांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांना आपलं मधुर वचन सांगावेत. हरे कृष्ण.
हरे चिखले गावातील सुनील चव्हाण या गावातील पंच यांनी येऊन महाराजांचा हार घालून स्वागत करायचं आहे. हरे कृष्णा. प्रभूजींचं नाव सुनील पवार आहे. प्रभूजी महाराजांचं स्वागत करतील. हरी गो हरी गो हरी.
ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकम्. वंदेहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. चिखले गावामध्ये मी पहिल्यांदा आलोय आणि एवढे वर्ष झाले आमचे गोकुळधाम प्रकल्पामध्ये मी नेहमी येत असतो, परंतु इकडे यायची संधी मिळाली नाही आणि आज संधी मिळाली. तर चिखले गावाचे पंच एवं रहवासी आणि अनेक मुलं पण इकडे एकत्र झाली आहेत. आपण सर्वांना हार्दिक अभिनंदन. तुमचं गाव बघून फार बरं वाटलं. एवढे सुंदर मंदिर इकडे आहेत तुमचे आणि सभागृह ज्याच्यामध्ये सत्संग वगैरे तुम्ही करू शकता आणि करता हे बघून आणि फार बरं वाटलं. लहान गाव आहे परंतु खूप सुंदर गाव आहे. तर आणि परत येईन मी. गावामध्ये मंदिर होणे फार गरजेचं आहे. बाकी सगळं जे आहे ते पण गरजेचं आहे. आम्हाला पैसा पण पाहिजे, जेवण पाहिजे, घर पाहिजे, कपडे पाहिजेत, कुटुंब पाहिजे, गाडी स्कूटर सायकल पाहिजे, एवढे गरजे आहेत. पण देव जर आमच्याकडे नसले तर जे काही आमच्याकडे असेल त्याची काही किंमत नाही. आमचे संस्थापक आचार्य प्रभुपाद महाराज म्हणायचे की संसाराच्या प्रत्येक गोष्टी नश्वर आहे. आमचा पैसा, आमचं घर, गाडी, बंगला, आमचं देह, आमचं शरीर पण नश्वर आहे. एक ना एक दिवस ते नष्ट होणारच आहे. तर आम्ही कितीही पैसे कमवले तरी शेवटी मृत्यूच्या वेळी पैसे सोडून जावं लागेल. बरोबर आहे की नाही? स्मशानच्या वेळी आमचं शव ज्यावेळी स्मशानमध्ये जात तर आम्ही आमचे सोबत आमचे पैसे घेऊन जाऊ शकतो का? नाही. तर हे सर्व काही नश्वर आहे. गरजेचं आहे जोपर्यंत आम्ही जिवंत आहे. परंतु प्रभुपाद म्हणायचे शेवटी आध्यात्मिक दृष्टीने बघितलं तर शून्य आहे हे. कारण शेवटी आमच्याकडे राहणार नाही. थोडे वर्ष राहतील आमच्याकडे, त्याच्यानंतर नाही. आमचं घर शून्य, पैसा शून्य, आमची प्रतिष्ठा शून्य, आमचं सौंदर्य शून्य, आमचं जे काही आम्ही केलेलं आहे शून्य. कारण ते मृत्यूच्या वेळी सगळं जाणार आहे. परंतु प्रभुपाद म्हणायचे भगवान श्री कृष्णांना जर आम्ही जोडून घेतलं आमच्या जीवनामध्ये तर भगवान श्री कृष्ण एक आकड्यासारखे आहेत. एकच्या समोर आम्ही शून्य ठेवलं तर त्याची किंमत होते. एकच्या शिवाय शून्य ठेवलं तर त्याची काही किंमतच नाही. आमचं घर पण कृष्णाच्या समोर आहे. एक कृष्ण देव आणि त्याच्यानंतर शून्य, 10 झाले. आमचा पैसा आणि एक शून्य म्हणजे किती झाले? 100. त्याच्यानंतर आमची बुद्धी आणि एक शून्य किती? 1000 झाले. म्हणजे दुसऱ्या शब्दात आमच्याकडे जे काही आहे जर आम्ही त्याचा उपयोग भगवंतांची सेवेसाठी केली, भगवंतांना प्रसन्न करायला केले तर आमच्यात जे काही आहे त्याचं मूल्य, त्याचं किंमत आहे. नाहीतर काहीच किंमत नाही. आणि पूर्वी पण आमच्या देशामध्ये अशी संस्कृती होती. प्रत्येक गावामध्ये असं मंदिर होतं. आता परिस्थिती बिघडत चालली आहे, वेगळी होत चालली आहे. जास्त आता लोकांना देवळामध्ये वगैरे तेवढी रुची राहिली नाही आहे. परंतु तुमच्या गावामध्ये एवढी सुंदर व्यवस्था बघून खूप बरं वाटलं. आपण सर्वांना आठवण असेल लहानपणामध्ये, आता मुलांना तर माहीत नाही पण जे आता थोडे वयस्कर आहेत लहानपणामध्ये ऐकून सगळं आठवण असेल. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लव करी वनमाली दया. आठवण आहे की नाही? आठवण आहे ना. किती सुंदर संस्कृती होती ती. कुठे गेली ती संस्कृती? उठी उठी गोपाळा. कुठे गेले गोपाळ? कुठे? एवढी सुंदर संस्कृती कुठे गेली ती? ते परत आणायला पाहिजे. ते आमच्या गावाचं, आमच्या समाजाचं, आमच्या देशाचं, संपूर्ण विश्वाचं धन आहे, संपत्ती आहे. देव असले आमच्या सोबत, आम्ही देवाच्या सोबत असलो तर आमचं जीवन सुखी राहणार. नाहीतरी जेवढे पैसे आमच्याकडे असले काहीही आम्हाला सुख मिळणार नाही. पूर्ण विश्वामध्ये चौथ्या नंबरवर एक जे सर्वांचे श्रीमंत व्यक्ती होते, त्यांच्याकडे कोणी पत्रकार गेले आणि अनेक प्रश्न त्यांना विचारले. कसे कमवले तुम्ही पैसे, पूर्वी काय करत होता इत्यादी, शिक्षण कुठे झालं, सगळे प्रश्न विचारले. आणि शेवटी त्यांना एक प्रश्न विचारला, जर देव तुमच्या समोर आता उपस्थित झाले, त्यांना तुम्ही काय विचारणार? तुमच्याकडे सर्व काही आहे, एवढं धन आहे तुमच्याकडे, कशाची गरज नाही आहे तुम्हाला. तर देव आले तुमच्याकडे तर तुम्ही काय विचारणार? आत्ता ह्या क्षणी जर आले भगवंत तुमच्या समोर, तर त्यांनी विचार न करता म्हणजे पटकरून उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? थोडंसं सुख मी हे मागणार देवाकडून. एवढे श्रीमंत व्यक्ती बघा, पूर्ण जगामध्ये त्यांच्यासारखं कोणी श्रीमंत नाही आहे. फक्त 2-3 व्यक्ती त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत पूर्ण जगामध्ये. आणि ते म्हणत आहेत की जर देव माझ्यासमोर आले तर मी त्यांना मागणार थोडंसं सुख मला द्या, एवढं पैसा आहे, संपत्ती सर्व काही आहे, पण सुख नाही आहे. का? ते एक नाही आहे ना, ते 0-0-0 गोळा करत गेले आणि एक नाही आहे. भगवंतांची प्राप्ती करणे जास्त कठीण नाही आहे, सोपं आहे. विशेष करून आमच्या ह्या कलियुगामध्ये, कलियुग म्हणजे भांडणाचं युग, कली म्हणजे कलह, कलह संस्कृतमध्ये त्याचा अर्थ आहे भांडण. आम्ही कलियुगमध्ये राहत आहोत आणि या युगामध्ये लोकांमध्ये भरपूर भांडणं होतात. पूर्वी पण व्हायची, पण कलियुगामध्ये वाढले. त्यामुळे या युगाचं नावच कलियुग म्हणून ठेवलंय. आणि लोकांचं वळण तिकडून नाही आहे, धर्माकडे आणि देवाकडे तेवढं वळण नाही आहे आजकाल. फक्त कसं पैसे कमवणे, कसं भोग करणे, कुठच्याही पद्धतीने पैसे कमवणे, भोग करणे. तर देवासाठी जास्त स्थान आता राहिलं नाही समाजमध्ये. त्यामुळे या जगामध्ये, या युगामध्ये भगवंतांनी भगवत प्राप्तीचं मार्ग खूप सुलभ सोपं केलेलं आहे. काय आहे? नामस्मरण. त्यांचं नामस्मरण करणे. आत्ता आम्ही सर्व काही चिखले गावामध्ये फिरत होतो नामसंकीर्तन करून. भगवंतांचं नामसंकीर्तन करत आम्ही जात होतो, एवढंच करायचं. मुलं पण किती आनंदाने नृत्य करत होते, केवढा आनंद होत होतो त्यांना. त्यांना आम्ही बसवलो एक आध्यात्मिक प्रवचन मध्ये, त्यांना आवडत नाही, झोप येते मग. पण मुलांच्या समोर पण कीर्तन केले तर मुलं पण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करतात. तर हे नामसंकीर्तनाचा मार्ग जो आहे ते सर्वांसाठी आहे, मुलांसाठी आहे, वृद्ध व्यक्तींसाठी आहे, पुरुष स्त्री, कोणी श्रीमंत असेल, गरीब असेल, शिक्षित असेल, अशिक्षित असेल, जातीचं भेद नाही, भाषा भेद नाही, कुठचंही भेद नाही. देवाच्या भंडारमध्ये, देवाच्या घरामध्ये काही कुठचाही भेद नाही आहे. फक्त देवाचं नाव घ्यायचं आम्ही, आणि आम्ही जीवनामध्ये अत्यंत सुखाचा अनुभव करू शकतो. तुम्ही वाल्मिकीचं नाव ऐकलंय ना, ज्यांनी रामायणाची रचना केली होती. मुलांनी ऐकलं की नाही रामायणाचं नाव? ऐकलं का? रामायण म्हणजे काय? एक ग्रंथ. त्या ग्रंथामध्ये काय आहे? भगवान श्री रामचंद्र, राम त्यांची लीलाचं वर्णन आहे. इकडे सुंदर श्री रामांचं मंदिर आहे तुमच्या खेड्यामध्ये, या गावामध्ये. तर वाल्मिकी ते पूर्वी ते जंगलामध्ये राहायचे आणि डाकू होते ते आणि सगळीकडे जाऊन लोकांची हत्या करून ते प्रवासी होते त्यांची हत्या करून त्यांचं धन चोरी करून घेऊन जायचे. पण एकदा त्यांची भेट एक महान भक्तांबरोबर झाली. त्यांचं नाव होतं नारद, नारद मुनी. त्यांचं नाव ऐकलं असेल तुम्ही, नाही का? तर नारद मुनींनी बघितलं की अरेच्या ह्याची अशी दशा, एवढं लोकांची हत्या करतोय आणि फक्त चोरी करतोय, तर ह्याचं उद्धार कसं करू मी? तर त्यांनी सांगितलं, अरे बघ इकडे ये आणि आता तू रामाचं नाव घे, म्हण राम म्हण. म्हणू शकलो नाही तू. जे खूप जास्त पाप करतात त्यांच्या तोंडामधून देवाचं नाव येतच नाही. आणि ह्याचा प्रत्यक्ष अनुभव पण सगळ्यांना आहे. तर त्यांनी म्हटलं, म्हण म्हण राम म्हण, सोपं आहे बघ, राम एवढं सोपं आहे म्हणतो. ते तोंडामधून निघालंच नाही, ते म्हणू शकलो नाही तो. तर नारद मुनी विचार करत होते, आता काय करू मी, कसं ह्याला ह्याच्या तोंडामधून रामाचं नाव काढून घेऊ? तर त्यांनी म्हटलं, बघ तू ज्यावेळी चोरी करतोस, लोकांची हत्या करतोस, तू काय म्हणतोस? मरा तुम्ही, आणि मारून टाकतोस त्यांना. तुम्ही पण मरा आणि मारतोस त्यांना. होय की नाही? होय. तर तसंच म्हणतो, तुला मरा म्हणून सवय आहे की नाही? लोकांना सांगतोस तुम्ही मरा म्हणून, तर तू मरा म्हण आणि म्हणत जा म्हणत जा. मरा 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 मरा, सोपंच झालं त्याच्या तोंडामधून आले शब्द. आणि मरा 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 मराम राम 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 झालं ते. मरा म्हणत 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 रामच झालं ते. आणि त्याच्या तोंडामधून रामाचं नाव येत गेलं. आणि नारद मुनीसारख्या भक्तांची कृपा झाली त्याच्या जीवनामध्ये, निरंतर त्याच्या तोंडामधून रामाचं नाव निघत गेलं. आणि जसं 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 जप करत होता, तो नामस्मरण करत होता, एवढं गोड वाटलं त्याला भगवंताचं नाव, बंदच करू शकलो नाही तो. राम 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 करत राहिलो. केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा. साखर गुडपेक्षा गोड आहे देवाचं नाव. आणि कोणीही घेऊ शकते, एक डाकू घेऊ शकतोय, तर आम्ही सर्व का घेऊ शकत नाही? आणि डाकूनी ते नाव घेतलं आणि शुद्ध भक्त झाले. आणि एवढे शुद्ध भक्त की त्यांनी रामायण ग्रंथाची रचना केली. साक्षात त्यांना श्रीरामांची लीला सगळे दिसत होते डोळ्याच्या समोर. असे झाले ते, मोठे ऋषी झाले, मुनी झाले, फक्त एक शुद्ध भक्तांची कृपा प्राप्त करून आणि नामस्मरण करून. आणि देवाचं नाव कोणी कुठेही घेऊ शकतं, कुठच्याही परिस्थितीत घेऊ शकतं. बघा, या जीवनामध्ये शुभ आणि अशुभाचा भेद असतो. ज्यावेळी कोणाची मृत्यू होते आमच्या घरी, तर दुःखाचा वेळ होतोय. एक बाळाचे जन्म झालं, एक आनंदाचा वेळ होतोय. त्यामुळे वेगवेगळे कार्य केले जातात. दुःखाच्या वेळी एक प्रकाराचे कार्य, आनंदाच्या वेळी दुसरे प्रकाराचे कार्य केले जातात. परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं नाव हे आम्ही घेऊ शकतो. शास्त्रामध्ये असा आदेश आहे, सुखामध्ये दुःखामध्ये, शुभ परिस्थितीमध्ये अशुभ परिस्थितीमध्ये, आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं नाव घेतलंच पाहिजे. एकदा एक लहान मुलगा होता, त्याचं नाव होतं गोपाळ. आणि एकदा त्यांनी बघितलं की एक माणूस तो जात आहे आणि संडासला जात आहे तो. तर जात असताना तो काय बघितलं की त्याचं जीभ असं तोंडात धरून जात, असं बोटामध्ये धरून चाललोय तो, असं जीभ असं पकडून चाललंय. तर गोपाल लहान मुलगा होता, त्याने विचारलं, अरेच्या तुम्ही असं का करता, असं जीभ असं धरून का चाललं तुम्ही? नाही बघा, मी रोज देवाचं नाव घेतो, कृष्ण कृष्ण म्हणून म्हणतो, राम राम असं म्हणतो मी. आणि आत्ता मी संडासला चाललो. संडास म्हणजे चांगलं स्थान नाही आहे ना, ते साफ सुथ नाही आहे, ते स्वच्छ नाही आहे ना. आणि अस्वच्छ काम करायला मी चाललो तिकडे. आणि देवाचं नाव किती पवित्र आहे, शुद्ध आहे, तर अपवित्र स्थानामध्ये पवित्र नाव भगवंतांचं कसं घेऊ मी असं. आणि माझं एवढी सवय झाली आहे ना देवाचं नाव घेत घेत, की आता मी संडास करताना पण देवाचं नावच घेतो. पण मला वाटलं की असं बरं नाही आहे. तो लहान मुलगा होता गोपाळ, त्याने म्हटलं, अरे तुम्हाला माहीत नाही का, तुमची मृत्यू जर संडासमध्ये झाली तर काय होणार. आणि भगवान श्री कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की मृत्यूच्या काळी भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. आता मृत्यू कधी येणार खात्री आहे का कोणाला? मृत्यू कधीही येऊ शकते. आणि तिकडे संडासमध्ये आलं तर काय करणार तुम्ही? त्यामुळे देवाचं नाव घेताना कुठचंही देश काल म्हणजे स्थान परिस्थितीचा विचार नाही केलं पाहिजे. प्रत्येक स्थानामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक काळामध्ये आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि हे ऐकून तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला. अरेच्छा, तू एवढं लहान आहेस आणि एवढं मला तू ज्ञान देत आहेस. आणि खरोखर तू म्हटलंय मृत्यू तिकडे संडासमध्ये झाली तर काय होईल, त्यामुळे नामस्मरण मी चालूच ठेवलं पाहिजे. आणि ही खबर सगळीकडे पसरली. आणि तिकडे चैतन्य महाप्रभू होते, तर चैतन्य महाप्रभूंनी म्हटलं, आजपासून त्याचं नाव मी गोपाळ गुरु म्हणणार. लहान मुलगा आहे तो, पण गुरुसारखं त्यांनी आम्हाला सगळ्यांना उपदेश दिलाय. काय उपदेश दिलाय? कुठच्याही परिस्थितीमध्ये निरंतर भगवंतांचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. स्वच्छ अस्वच्छ अवस्थाचा विचार नाही केलं पाहिजे. शुभ अशुभ काळाचा विचार नाही केलं पाहिजे. आम्ही फक्त नामस्मरण केलं पाहिजे. तर खरोखर जेवढे आमचे शास्त्र आहेत, जेवढं आध्यात्मिक ज्ञान आहे, त्याचं एकमात्र हेच सार आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम इव केवलम कलौ नास्तेव 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 गतिर अन्यथा. की ह्या कलियुगामध्ये श्री हरीच्या नावाशिवाय दुसरं कुठचंही मार्ग नाही आहे, नाही आहे, नाही आहे. पंढरपूरमध्ये पण म्हणतात हरिमुखे म्हणा, म्हणतात ना, ते म्हटलं पाहिजे. आमचे तोंडामधून हरीचं नाव निघालं पाहिजे. त्यामुळे आम्ही भगवान भगवंतांचं नाव घेत असतो. आणि इकडे तुमच्या गावामध्ये पण येऊन आम्ही नगर संकीर्तन केले. तर तुम्ही पण सगळे कृपा करून नामस्मरण जास्त करा. एवढं सुंदर मंदिर आहे तुमच्या गावामध्ये. खरोखर मला बरं वाटलं हे सगळं बघून. तर ह्याचा फायदा घ्या तुम्ही. फायदा कसं घेऊ शकता? प्रत्येक दिवस थोडं एकत्र होऊन एक अर्धा तास का ना असू दे, पण तुम्ही नामस्मरण करा इकडे. आणि बघ, त्याच्यानंतर बघा तुमच्या गावामध्ये काय परिणाम होणार त्याचा. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, चमत्कार होणार बघा. देवाचं नामस्मरण सुरू केलं गावामध्ये तर तुमचं गावाची कशी सुधार होईल, आणि जास्त सुधार कशी होईल. इकडे आमचे भक्त गोकुळधाम मध्ये राहतात, ते पण पहाटे उठतात, 3:30 उठतात पहाटे. 3:30 थंडी असू दे, गर्मी असू दे, पाऊस असू दे, उठून मग सकाळी 4:30 मंदिरमध्ये उपस्थित होऊन नामस्मरणने दिवस सुरू होतोय. आणि मग भगवंतासाठी कार्य चालू असतं दिवसभर. तर सकाळी आम्ही लवकर उठून नामस्मरण केलं पाहिजे आंघोळ केल्यानंतर. आणि दिवसभर मग आमचं काम आम्ही करू. काय हरकत नाही. परंतु रात्री लवकर झोपून पहाटे उठा आणि उठी उठी गोपाळा म्हणून भगवंतांना पण जागवा आणि घरामध्ये नामस्मरण करा आणि संध्याकाळी इकडे येऊन आणि परत नामस्मरण करा. चांगला प्रस्ताव आहे का? आहे प्रस्ताव, छान. तुम्हाला सर्वांना आवडलं का हा प्रस्ताव? काय पैसे द्यायची गरज नाही, पैसे लागत नाहीत याला. देवाचं नामस्मरण करायला काही पैशांची गरज नाही, थोडी श्रद्धा पाहिजे बस. श्रद्धाने तुम्ही विकत घेऊ शकता दिव्य आनंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तर इतकं सुंदर महाराजांचं प्रवचन तुम्ही ऐकला. तुम्हा सर्वांचं इतकं मोठं भाग्य आहे की महाराज आज आम्हाला इथे लाभले, की महाराज सहसा असा कुठं संघ भेटत नाही त्यांचा. त्यांच्या म्हणजे त्यांना भेटण्यासाठी कित्येक लोक आतुर आहेत पण भेटत नाही. आणि खास करून आज तुम्हाला इतके ब्रह्मचारी म्हणजे जे एवढे भक्त येऊन तुमच्या गावामध्ये संकीर्तन केले, हा फार मोठा भाग्याचा दिवस आहे आज आपल्यासाठी. तर महाराजांनी आज इथं आम्हाला संघ दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करू शकतो. एकदा जोरात महामंत्राचं उच्चारण करायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. तर याच्यानंतर कीर्तन होईल. कीर्तनानंतर सर्वांच्यासाठी प्रसाद पण आहे. प्रसाद पण घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि आता कीर्तन होईल. सर्वांना आनंद येतोय ना कीर्तनामध्ये? हा खरं सांगा जोरात म्हणा आणि एकदा हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. धन्यवाद महाराज. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तर सर्वांनी सभी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, लहान मुलं रहिवासी सर्व आता उठून हरिनाम संकीर्तनामध्ये आपण भाग घेऊया. सर्वांनी उठायचंय. हरिनाम संकीर्तनामध्ये उत्साहामध्ये भाग घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वांसाठी प्रसाद आहे.
हरे कृष्ण.
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण.
हात वर करा कृष्ण. सर्वांनी म्हणा
हरे हरे राम हरे
हरे हरे.